आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ। चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन। कोविड महामारीदरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार। आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या 2 दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत। भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे। या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अलसिसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान हे नेते सहभागी होणार आहेत। या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे। ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायजेनकोव आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अधनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत। ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत। याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली। दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला। त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली। याशिवाय अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली। या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं। आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे। व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे। याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे। भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या 21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे। चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाइन्स या विमान कंपनीनं आज ही घोषणा केली। भारतीय विमान कंपनी इंडिगोनं यावर्षी मार्चमध्ये शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बळाच्या जोरावर आणि उद्धटपणे दिलेल्या धमक्यांना इराण घाबरत नाही असं इराणचे अध्यक्ष मसऊद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रहिताचं रक्षण आणि शांततामय सहजीवन हेच इराणचं उद्दिष्ट असून इराणी समाजात दुहीची बीजं पेरणाऱ्या परकीय शक्तींचा पराभव करू असं ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याचं वर्णन सशस्त्र अतिरेकी असं करून त्यांच्या हल्ल्यात 168 शाळकरी मुलं ठार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर ॲश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्हसमोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 7-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 2 अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरिना साबालेंकासमोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा खिताब कॅटरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर ॲश स्टेडियमवर रंगणार आहे.
महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. WSPS नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या भक्ती शर्मा हिनं 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. सांघिक प्रकारात सृष्टी भक्ती आणि सुमेधा यांच्या संघानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय पुरुष संघानंही काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मलेशियाला 3-1 हरवून अंतिम फेरी गाठली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारी दरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.